तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी अश्विनी भावे. तुम्ही ऐकता लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत ऍक्शन. तुमच्या लहानपणीचा फेवरेट टॉय कुठलं होतं आणि कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही हट्ट करायचात?
आम्ही भोवऱ्यांशी खूप खेळायचं एवढं बाकी आठवत आहे. आमच्याकडे एक तरी भोवरा रिंगणात असं एक आमच्या गेमचं नाव होतं की चार पाच लोक असायचे आणि एक तरी भोवरा सतत फिरत राहायला पाहिजे असं एक तास दीड तास सुद्धा आम्ही खेळायचो.
बापरे,
इतके भोवरे खेळायचो आम्ही.
आणि कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही ओरडा खायचा जनरली आईचा?
अति बोलल्याबद्दल. म्हणजे कुणालाही जे मनात येईल ना ते सांगून टाकायचे मी. तर आई म्हणायचे असं करत जाऊ नको, यु नो समटाईम्स पीपल माइंड इट. आमच्या शेजारी शशिताई म्हणून राहायच्या, तर त्यांची पर्स बद्दल मी काहीतरी बडबडले की मला आवडली नाही किंवा समथिंग लाईक दॅट. स्टेशनवर उभ्या उभ्या मला आईने झापलं होतं तेवढं मला आठवत आहे. तू मगाशी टॉयचा विचारलंस ना, माझी एक फेवरेट गोष्ट होती, दॅट वॉज माय हार्मोनियम. हा, मी हार्मोनियम वाजवते म्हणजे अजूनही. मी स्टेशनवर ना एकदा मी बघितलं, बाबा उतरले आणि बाबांच्या मागे एक कुली होता आणि त्याच्या डोक्यावर असा बॉक्स होता एक. म्हटलं अरे बापरे बाबा काय घेऊन आली आहेत. आणि माझ्या बाबांना चोर बाजारात जायला आवडायचं, त्यांना हत्यारांचा भयंकर वेड होतं. माझ्या घरामध्ये छोट्या म्हणजे घड्याळ दुरुस्तीच्या छोट्या स्क्रू ड्रायव्हर पासून सगळ्या गोष्टी आमच्याकडे होत्या. तर मला वाटलं की बाबांनी असंच काहीतरी आणलंय मोठं काहीतरी यंत्र. आणि मग आणलं आणि समोर ठेवलं तर ती पेटी हार्मोनियम पेटी होती आणि ऍक्च्युली जॅपनीज सुरावटीची पेटी होती, विच इज व्हेरी मेलोडियस. आणि 99 रुपयाला त्यांनी ती आणली होती पेटी. आणि आय युज टू प्ले ऑन दॅट हार्मोनियम फॉर सो मेनी इयर्स. ज्यावेळेला लग्न होऊन मी US गेले त्यावेळेला माझ्या शेजारी राहायचे, त्यांना हार्मोनियमची आवड होती, मग ती मी त्यांना देऊन आले. आणि आत्ता 2 वर्षापूर्वी आय फायनली रिप्लेस्ड दॅट हार्मोनियम. असं काही एकदम हुक्की आली की आपण कधी हार्मोनियमच वाजवत नाही म्हणून सरळ गेले त्या दुकानात आणि एक मस्त हार्मोनियम घेऊन गेले घरी. माझ्या US आता मी वाजवते.
क्या बात है. वेल सो अभी पॅकअप का टाइम, यानी कि अब मेरे जाने का टाइम. तो मुझे फॉलो कीजिए ऑन इंस्टाग्राम एंड ट्विटर. इंस्टाग्राम पर मेरा हैंडल है RJ Shruti, RJ SHRUT II इस नाम से, और ट्विटर पे आप मुझे फॉलो कर सकते हो @RJ Shru RJ SHRU इस हैंडल से. चलिए मिलती हूँ आपको कल इसी लोकेशन पर लेकर अश्विनी जी की लाइफ की कहानी. 93.5 रेड FM बज जाते रहो. दिस इज कलाकार श्रुति साइनिंग ऑफ.
लाइट्स कैमरा एक्शन.